ವಂದೇ ಗುರುನಾಂ
ಶರಣಾರವಿಂದೆ.
ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೆ ಜನಸ್ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೆ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲ ಮೋಹ ಶಾಂತಯೇ. ಕುಂಡಲೀಕ ವರದೆ ಹಾರಿ ವಿಠ್ಠಲ
ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವರಿಗೆ
ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. ಹರಿಬುದ್ಧಿ ಜಪೆ ತೋ ನರ ದುರ್ಲಭ ವಾಚೇಸಿ ಸುಲಭ ರಾಮಕೃಷ್ಣ. ರಾಮಕೃಷ್ಣ ನಾಮಿ ಉನ್ಮನಿ ಸಾಧಲಿ ತಯಾಸಿ ಲಾಧಲಿ ಸಕಲ ಸಿದ್ಧಿ ಸಿದ್ಧಿ ಬುದ್ಧಿ ಧರ್ಮ. ಹರಿಪಾಠಿ ಆಲೆ ಪ್ರಪಂಚಿ ನಿವಾಲೆ ಸಾಧು ಸಂಗೆ ಜ್ಞಾನದೇವಿ ನಾಮ ರಾಮಕೃಷ್ಣ ಠಸ ಏಣೆ ದಶ ದಿಶಾ ಆತ್ಮಾರಾಮ. ಹರಿ ಆಣಿ ಆತ್ಮಬುದ್ಧಿ ಯಾ ಏಕಸ್ ಗೋಷ್ಟಿ ಆಹೆತ್. ಹರಿ ಆಣಿ ಪರಮಾತ್ಮಬುದ್ಧಿ ಯಾ ಏಕಸ್ ಗೋಷ್ಟಿ ಆಹೆತ್. ಆತ್ಮಬುದ್ಧಿ ಆಣಿ ಪರಮಾತ್ಮಬುದ್ಧಿ ಯಾಚಮಧೆ ಕೋಣತಾಹಿ ಭೇದ ನಾಹಿ. ತ್ಯಾಮುಳೆ ನಾಮಸ್ಮರಣ ಕರ್ತಾನಾ ಆಪಣ ಆತ್ಮ್ಯಾಶಿ ಅಥವಾ ಪರಮಾತ್ಮ್ಯಾಶಿ ತದಾಕಾರ ಅಸಣ್ಯಾಚಿ ಭಾವನಾ, ಯಾಲಾ ಹರಿಬುದ್ಧಿ ಅಸ ಮಂಟಲೇಲ ಆಹೆ. ನಾಮಸ್ಮರಣ ಕರುನ್ ಪರಮಾತ್ಮ್ಯಾಚ ಭಾವ ನಿರ್ಮಾಣ ಹೋಣ ಯಾಲಾ ಹರಿಬುದ್ಧಿ ಅಸ ಮಂಟಲೇಲ ಆಹೆ. ನಾಮಸ್ಮರಣ ಕರ್ತಾ ಕರ್ತಾ ಪ್ರತ್ಯೇಕ ನಾಮಬರೋಬರ ಜರ್ ಲಕ್ಷಾತ್ ರಾಹಿಲ್ ಕಿ ಅಪಣ ನಾಮ ಜೆ ಘೇತೋ ಆಹೋತ್ ತ್ಯಾ ನಾಮಾಚ್ಯಾ ಸಹಾಯಾನಿ ಆಪಲ್ಯಾ ಅಂತರ್ಯಾಮಿ ಅಸಣಾರ ಜೆ ಪರಮಾತ್ಮ ತತ್ವ ಆಹೆ ತ್ಯಾ ಪರಮಾತ್ಮ ತತ್ವಾಚ ಸ್ಮರಣ ಹೋತ ಆಹೆ. ತ್ಯಾಚ್ಯಾಶಿ ಆಪಲಿ ಏಕರೂಪತಾ ಸಾಧ್ಯ ಆಹೆ. ತರ್ ತ್ಯಾಲಾ ಹರಿಬುದ್ಧಿ ಅಸಂ ಮ್ಹಣಾಯಚಂ. ಹರಿಭಾವಾಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿರ ಹೋಣ ಆಣಿ ತೆ ಸ್ಥಿರ ಹೋತ ಅಸ್ತಾನಾ ನಾಮಸ್ಮರಣಾಚಾ ಆಧಾರ ಘೇಣ ಹೆ ಮಹತ್ವಾಚಂ. ಹರಿಭಾವಾಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿರ ಹೋಣ್ಯಾಚಾ ಮ್ಹಣಜೆ ಪರಮಾತ್ಮ ಭಾವಾಮಧ್ಯೆ ಸ್ಥಿರ ಹೋಣ್ಯಾಚಾ ಅಸಾ ಸಾಧಕಾಚಾ ನೆಹಮಿ ಪ್ರಯತ್ನ ಅಸ್ತೋ. ತ್ಯಾಚ್ಯಾಕರಿತಾ ಜೀ ವೇಗಳಿ ವೇಗಳಿ ಸಾಧನ ಆಹೆ. ಚಿಂತನ ಹೆ ತ್ಯಾಚ್ಯಾಕರಿತಾ ಸಾಧನ ಅಸೂ ಶಕೇಲ. ತ್ಯಾಚ್ಯಾಕರಿತಾ ಮನನ ಹೆ ಸಾಧನ ಅಸೂ ಶಕೇಲ. ತ್ಯಾಚ್ಯಾಕರಿತಾ ಧ್ಯಾನ ಹೆ ಸಾಧನ ಅಸೂ ಶಕೇಲ. ಪೂಜಾ ಹೆ ದೇಖೀಲ್ ಸಾಧನ ಅಸೂ ಶಕೇಲ. ಪೂಜಾ ಘೇತಾ ತಿ ಪ್ರತಿಮಾ ಅಂಗಾ ಯೇತೋ ಅಂತರಾತ್ಮ ಅಶಾ ಪದ್ಧತಿನಿ. ಹರಿಬುದ್ಧಿ ಹೋಣ ಹೆ ಮಹತ್ವಾಚ ಆಹೆ. ಪಣ ಹಿ ಜಿ ಚಿಂತನ ಮನನ ಪೂಜಾ ಧ್ಯಾನ ಅಥವಾ ನಾಮ ಹಿ ಸಾಧನ ಆಹೆತ್ ತ್ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜಾನಿ ಇಥ ಜಪ ಸಾಧನ ಸಾಂಗಿತ್ಲೇಲಿ ಆಹೆ. ನಾಮ ಆಣಿ ನಾಮ ಜಪ ಯಾಚ್ಯಾಮಧ್ಯೆ ಫಾರ ಫರಕ್ ಕೈ ನಾಹಿ. ಪ್ರತ್ಯೇಕಾಚ್ಯಾ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಥೋಡ್ಯಾ ಥೋಡ್ಯಾ ವೇಗಳ್ಯಾ ಅಸ್ತೀಲ್ ಸುರುವಾತಿಲಾ ಆಣಿ ನಂತರ ತ್ಯಾ ಏಕಾತಚ ಮಿಸಳೂನ್ ಜಾತಾತ್. ಜಸ ಧ್ಯಾನ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ मनाचं उन्मन झालं, अमन झालं, उन्मन झालं याचा अर्थ क्षणिक आत्मबोध प्राप्त झाला, परमात्मबोध प्राप्त झाला की हरिभाव निर्माण होतो। याचा अर्थ आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत या भावामध्ये साधक पोहोचतो। चिंतन करत असताना चिंतनाने एकच विषय जर सतत चिंतनाचा राहिला तर चिंतन करणारा जी चिंतनीय वस्तू ती चिंतनाच्या अंगानी एकरूपता साधते आहे असा अनुभव साधकाला येतो। चिंतन करत असताना तद्रूप होऊन जातो। कारण चिंतनामध्ये एक गोष्ट अशी आहे की चिंतन करत असताना बाकीच्या सगळ्याचा विसर पडतो। प्रथम बाकीच्या सर्व गोष्टींचा विसर पडणं आणि एक चिंतनीय गोष्ट आहे त्याचंच चिंतन होणं, चिंतन करणारा मी आणि जी चिंतनीय वस्तू आहे ती याच्या खेरीज दुसरं काहीही न राहणं, आणि मग नंतर त्या दोन गोष्टींचा अभेद लक्षात येणं, अशा पद्धतीने चिंतन करता करता तद्रूपता साधते। पूजा करत असताना जो पूजेला बसलेला आहे तो आपण स्वतः जवळपास काही नाही आणि सर्वस्व ज्याची पूजा करतो आहोत तो आहे, अशा भावाने जर पूजा करू लागला तर या भावाच्या अंतिम टोकामध्ये, अंतिम स्थितीमध्ये तो आपल्या स्वतःला संपूर्ण विसरून जातो आणि ज्याची पूजा करायची आहे तोच शिल्लक राहतो। आणि समोर जरी मूर्ती असली तरी परमात्मा भावानी त्याची पूजा करत असल्यामुळं केवळ परमात्मा भावच शिल्लक राहतो, तेव्हा ही हरिबुद्धीच निर्माण होते। मनन करत असताना देखील मन नाहीसं होतं। सुरुवातीला मन तदाकार होतं आणि मग नंतर मनच नाही असं होतं। मन न मन नाहीसं होऊन ज्याचं मनन करतो आहे त्याच्याशी तदाकारता साधली जाते, हरिबुद्धीच निर्माण होते। तसं नाम जपानी हरिबुद्धी निर्माण होते। जो नाम घेणारा आहे तो जर प्रत्येक नामाबरोबर आपलं अस्तित्व, शुद्ध अस्तित्व हे परमात्म्याशी मिसळलेलं आहे, परमात्म स्वरूप आहे अशी भावना जर करेल, आपल्याला देहानी मनानी बुद्धीनी न आठवता केवळ सच्चिदानंद परमात्म्याचं आपण स्मरण करतो आहोत अशी भावना ठेवेल आणि जप झाल्यानंतर थोडा वेळ आत वळून पाहिल, त्या भावनेशी तदाकार होण्याचा प्रयत्न करेल आणि पुढचं नाम घेईल, तेव्हा जपाच्या एका साधनामुळं, इन्स्ट्रुमेंटमुळं तो जप करता करता हरिभावाशी तदाकारता देखील पावेल। जप करताना तदाकारता, जप केल्यानंतर थोडा वेळ थांबून परत तदाकारतेचा अनुभव, अशा वेळेला देखील भाव निर्माण होईल हरीच आहे असा, हरीशी आपण तदाकार आहोत असा, आणि अशा वेळेला भाव आणि बुद्धी हे दोन वेगळे राहणार नाहीत। त्यामुळं बुद्धी आणि भाव यांच्या ऐक्यामुळं त्याच्या ठिकाणी पूर्ण हरी भावना निर्माण होईल। मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं की हरी भाव आपल्याला जमेल तसा निर्माण करणं हे ज्याचं त्याचं काम आहे, नास्तिकतेने तर तुम्हाला होणार नाही। सत्य आहे अशा भावानेच प्रयत्न करायला लागेल. प्रथम जमेल तेवढा भाव, तेवढ्या भावामध्ये बुद्धीची पूर्ण तदाकारता, बुद्धी देखील त्याला सुसंगत अशी, आणि मग हरिभावामध्ये तुम्हाला शक्य एवढ्या हरिभावामध्ये तुमची सर्व बुद्धी तदाकार करण्याचा प्रयत्न. हळूहळू भाव जसा वाढेल तसं तसं बुद्धीची तदाकारता त्या भावाच्या ठिकाणी परिपूर्णतेने यायला सुरुवात होईल. जेव्हा भाव परमोच्च कोटीला गेलेला असेल तेव्हा बुद्धी देखील शुद्ध झालेली असेल आणि त्या भावाशी एकरूपता प्राप्त केली असेल. अशा वेळेला जे निर्माण होतं त्याला बोध असं म्हणतात. अशा परिस्थितीमध्ये असं नाम घेत असताना एक बोधच शिल्लक राहतो आणि या बोधासहित हरी हरी असा उच्चार तो करत असेल, नामाचा उच्चार करत असेल. त्या उच्चाराच्या वेळेला त्या ठिकाणी भावही असेल आणि बुद्धी देखील असेल. कालांतराने आपल्यापाशी असणारा भाव आणि बुद्धी या दोन गोष्टी, खरं म्हणजे या दोन गोष्टी वेगळ्या नाहीयेत. बुद्धीचा निश्चय होतो तेव्हा त्याला भाव असं म्हटलं जातं, अथवा प्रेमानी सुरुवात करून आहे तेवढ्या विश्वासाने सुरुवात करून त्याच्याशीच बुद्धीची तदाकारता जर ठेवायचा प्रयत्न केला, भाव हा शब्द समजत नसेल तर त्याच्यातून देखील भाव आणि बुद्धीचं ऐक्य साधलं जातं. आणि मग अशा प्रकारचं नामाचा उच्चार बोध प्राप्त करून द्यायला सुरुवात होते आणि बोधासहित हरी हरी असा उच्चार होत असताना एक वेळ अशी येते साधकाच्या या नामजपाच्या स्थितीमध्ये की बुद्धीची भावना अथवा भावना ठेवून वापरलेली बुद्धी या गोष्टींची देखील किंचित असणारी अस्मिता नाहीशी होते. कारण मी बुद्धी ठेवलेली आहे किंवा माझा भाव त्या ठिकाणी आहे ही जी एक सूक्ष्म गोष्ट शिल्लक राहील ती देखील नाहीशी होते. मी भाव ठेवलेला आहे अथवा मी हरी बुद्धी राखून नाम घेतो आहे ही गोष्ट संपुष्टात येईल आणि त्यावेळेला मात्र मीपणाचा किंचित असणारा देखील लेश नाहीसा होऊन त्याच्या ठिकाणी उन्मनीची स्थिती प्राप्त होईल. ज्ञानेश्वर महाराज असं सांगताहेत की हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेसी सुलभ रामकृष्ण, रामकृष्ण नामी उन्मनी साधली. या उन्मनीचा अर्थ काय आहे? उन्मनी याचा अर्थ आपल्यापाशी असणाऱ्या भावानी का होईना अथवा बुद्धीन का होईना, आपण जे करतो आहोत त्याच्यातली आपली मत बुद्धी अथवा मत भाव हा माझा भाव अथवा माझी बुद्धी ही गोष्ट देखील विसरून परमात्म्याशी पूर्ण तदाकारता, याला उन्मनी असं म्हणतात. उन्मनी म्हणजे एकरूपता. उन्मनी म्हणजे नेहमीचं मनाचं स्वरूप नाहीसं होऊन, नेहमीचं मनाचं स्वरूप असं असतं की शुद्ध जाणीवेतून एका कामासाठी म्हणून, कार्यासाठी म्हणून जी स्वैर जाणीव आपल्या ठिकाणी उपस्थित असते, विषयांच्या संदर्भात, देहाच्या संदर्भात, जगताच्या संदर्भात ती नाना कल्पना उत्पन्न करते, त्याला मन असं म्हणतात. वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव, तो शुद्ध जाणीवेचा एक अशुद्ध आविष्कार असतो. मन म्हणजे शुद्ध जाणीवेतूनच निर्माण झालेली गोष्ट आहे. हे मन देखील शुद्ध जाणीवेमध्ये जेव्हा लीन होतं, मनाला मनपणा राहत नाही, मनच नाही अशी स्थिती होते. त्यावेळेला मात्र बोध निर्माण होतो, त्यावेळेला परमात्म्याशी खरी एकरूपता निर्माण होते, त्याला उन्मनी असं म्हटलेलं आहे. ही उन्मनी अवस्था ध्यान सुखाची अवस्था अशी समजली जाते. ध्यान करणारा साधक ही उन्मनी अवस्था प्राप्त करतो. मन नाहीसं होऊन क्षणिक तदाकारता आणि क्षणिक परमात्मभाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला उन्मनी असं म्हटलेलं आहे. या उन्मनी स्थितीविषयी थोडं तुम्हाला अधिक असं सांगतो की ही उन्मनी स्थिती काही क्षण उपस्थित असते आणि त्याही स्थितीमध्ये एखाद दुसरा विचार येण्याची शक्यता असते. वारंवार परमात्म भावनेशी तदाकारता, निस्तरंगता आणि तदाकारता, शुद्ध जाणीवेला आत्मबोध प्राप्त होणं आणि त्याच्या किंचित खाली येऊन आपण आत्मरूप आहोत, आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत, अशा प्रकारचा मनाचा भाव निर्माण होणं, असा जेव्हा मनाचा भाव निर्माण होतो तेव्हा तो उन्मनी अवस्थेतून खाली आलेला असतो. वरकरणी साधक दिसताना मात्र उत्तम गाढ अशा ध्यानात खोल ध्यानात गेलेले दिसत असला तरी त्याही स्थितीत चढ उतार असतात. त्या स्थितीला गाठून तो किंचित खाली येतो तेव्हा अक्लिष्ट स्वरूपामध्ये काही वृत्ती उठतात. जसं आपण परमात्मा आहोत, सर्वत्र एक परमात्माच भरून राहिलेला आहे, देह मन बुद्धीचा निराश झालेला आहे आणि सच्चिदानंद स्वरूपाने आपण आहोत, किंवा फक्त सत हा शब्द किंवा चित हा शब्द किंवा आनंद हा शब्द, अशा परिस्थितीत एखादी वृत्ती पण जी ध्यानाला विरोधी नाही अशी वृत्ती उपस्थित असते आणि ती वृत्ती देखील सुखकारक असल्यामुळं त्या वृत्तीमुळं तो परत काही क्षणांनी परत ती स्थिती गाठतो. अशी क्षण क्षण उन्मनी अवस्था साधकाला मिळत असते. तो त्या अवस्थेतून खाली येतो आणि परत त्या अवस्थेशी तदाकार होतो. ही उन्मनी अवस्था अथवा परमात्म्याशी तदाकारतेचा भाव ज्यावेळेला निर्माण होतो त्यावेळेला तेवढ्या क्षणांपुरता तो बाह्य संवेदना शून्य होऊन जातो. बाहेर एक जगत आहे, आपला एक देह आहे, या सर्व गोष्टी क्षणिक तो विसरतो आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या मनामध्ये काही उत्तम पारमार्थिक विचार का होईना निर्माण होतात तेव्हा त्याला किंचित जगताचं भान असतं. या स्थितीची म्हणून जाणीव नसल्यामुळे साधक असं म्हणत राहतो की मला ऐकू येतंय, म्हणजे याचा अर्थ त्याला असं म्हणायचं असतं याचा मी पूर्ण एकरूप झालेला नव्हतो का. पण जेव्हा तो त्या स्थितीशी तदाकार होतो तेव्हा मात्र ऐकू आलं तरी ऐकू येण्याची संवेदना त्याला होत नाही, तेवढ्या क्षणात तो सगळं विसरतो. कारण ऐकू आल्यानंतर अमुक आवाज आहे अशा प्रकारची संवेदना त्याला होईनाशी होते. कारण ऐकल्यानंतर आपण ऐकलं ही जी वृत्ती आहे ती वृत्ती देखील न उठता वृत्तीरहित परमात्म्याशी तो एकरूपता साधलेला असतो. वृत्तीरहित निज वस्तू पहा असं जे म्हटलेलं आहे ती निज वस्तू पाहत असताना म्हणजे त्याच्याशी एकरूप होत असताना त्याला क्षणिक न ऐकण्याचा देखील अनुभव येतो. हा अनुभव किंचित वाढू देखील शकतो, दीर्घ होऊ शकतो. हा जर अतिदीर्घ झाला तर निर्विकल्प स्थिती असं त्याला म्हटलं जातं. त्यावेळेला बाहेर चाललेल्या कोणत्याही घटनांचा आत त्याला बोध होत नाही. मात्र साधकाच्या पक्षी ही क्षण क्षण प्राप्त होणारी जी उन्मनी स्थिती आहे ही उन्मनी स्थिती त्याला ब्रह्मबोध देत असते. आपण देह मन अथवा बुद्धी, आपण म्हणजे देह संघात, ही जी सतत वागवलेली अशी जाणीव असते तर ती जाणीव त्या क्षणाला सुटून आपण म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा या अनुभवाशी तो एकरूप होतो असे शब्द तिथे नसतात। साक्षात प्रचिती त्याला त्या स्थितीमध्ये येते। अशी उन्मनीची स्थिती जी ध्यानामध्ये प्राप्त होते ती उन्मनीची स्थिती बुद्धी भावासहित हरीशी म्हणजे परमात्मा म्हणजे हरी। सुरुवातीला कदाचित सगुणाच्या अंगाने त्यांनी सुरुवात केली असेल पण परमात्मा बोध असा बोध हळूहळू प्रत्येक नामाबरोबर घ्यायला जर तो शिकला आणि आत डोकावून पाहून निस्तरंगतेने त्या हरिबोधाशी एकरूप देखील व्हायला शिकला तर मी हरिबोधानी नाम घेतो आहे अथवा मी हरिभावानी नाम घेतो आहे या भावनेचाही विसर पडून केवळ हरी म्हणजे परमात्मा भाव तिथे शिल्लक राहतो त्याला उन्मनी असंच म्हणायचं असतं। ही उन्मनी स्थिती जशी ध्यानाने येते तशी नामस्मरणाने देखील या ठिकाणी प्राप्त होते। वारंवार उन्मनी स्थितीशी जर तदाकारता साधकाची झाली तर साधकाच्या उर्वरित जीवनावर म्हणजे जागृत अवस्थेत असलेल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडायला सुरुवात होते। त्याला मधून अधून अशी आठवण येते की आपण देह मन बुद्धी खरंच नाही आपण परमात्मा स्वरूप आहोत। मधून अधून त्याला अशी आठवण येते म्हणजे त्यांनी विशेष प्रयत्न न करता की कर्म यंत्रवत आपण करतो आहोत आणि जो कर्म करणारा आहे तो मुळात आत्मस्वरूप आहे। त्याचं साधन म्हणून देह आहे आणि देह कर्म करतो आहे अथवा सगळी कर्म करून ईश्वरार्पण होत आहेत आणि कर्म करणारा मुळातच ईश्वराशी एकरूप आहे। अशा अनेक अंगांनी त्याचा बोध आपोआप निर्माण होतो आणि मधून अधून नाहीसा होतो। अशी दिवसातून काही काळ तरी तो सहज बोधामध्ये जातो नाहीतर मग बोधामध्ये जाण्यासाठी अनुसंधान ठेवण्यासाठी खटपट करून देखील जे त्याला राहता येत नव्हतं ते दिवसातला थोडा थोडा वेळ त्याला अतिशय सुखामध्ये राहायला जमायला सुरुवात होते। तसंच थोडा वेळ तरी सगळं जगत चित्रवत वाटायला लागतं त्याच्या आत चैतन्य भरलेलं आहे असं तरी वाटायला सुरुवात होते। थोडा वेळ तरी सर्व व्यवहार खोटे आहेत आणि एक परब्रह्म सत्ताच खरी आहे असं काही त्याला वाटायला सुरुवात होतं आणि ते निघूनही जातं पण नंतर हा बोध जास्त प्रमाणात टिकायला सुरुवात होते। त्याची चित्तशुद्धी होते व्यवहार करत असताना देखील देहाहंता त्याची हळूहळू कमी व्हायला लागते नेहमी घडणाऱ्या स्पर्शामुळे परमात्म्याच्या। आणि मग नंतर कित्येक काळांनी तो सर्वत्र परमात्मा आहे हा जास्त भाव अनुभवायला सुरुवात करतो जास्त वेळ हा भाव टिकायला सुरुवात होते आणि त्या मनाने त्याचं विषयांच्या मधलं जे वर्तन आहे ते वर्तन देखील त्याला देहबुद्धी वाढवण्याला मदत न करता विषय देखील त्याचा नारायण स्वरूप व्हावा असं त्याच्याबाबत घडतं। जसं तुकाराम महाराज विषय तो त्यांचा झाला नारायण असं म्हणतात भोग भोगत असताना देखील तो आत्मस्वरूप विसरत नाही जेवत असताना खात असताना पीत असताना चालत असताना बोलत असताना अशी स्थिती त्याला प्राप्त होते आंतरिक आणि बाहेर देखील तो कितीतरी काळ परमात्मा पाहायला शिकतो. बाहेरचं जगत त्याच्याबाबत विकार निर्माण करू शकत नाही अशी स्थिती होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाधली सकळ सिद्धी. सकळ सिद्धी याचा अर्थ सोहम सिद्धी अथवा परमात्म सिद्धी, सर्वत्र परमात्मा पाहण्याची अशी फार मोठी शक्यता आणि क्षमता त्याला प्राप्त होते, याला सिद्धी असं म्हटलेलं आहे. बाकीच्या सिद्धींबद्दल ते बोलत नाहीत. बाकीच्या सिद्धी तर त्याच्या मागं कदाचित लागतील, तो जर प्रयत्न करेल तर त्या त्याला कधीही वश होतील, पण त्यांच्याकडे त्या दृष्टीने जाण्याची त्याची इच्छा नसते, भावना नसते. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले अशा प्रकारे सिद्धी म्हणजे सर्वत्र परमात्मा पाहण्याची सिद्धी, सोहम सिद्धी अथवा बुद्धी म्हणजे हरिबुद्धी, सर्वत्र परमात्मा पाहण्याची बुद्धी, धर्म म्हणजे सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हे सगळं हरिपाठी आले, एका हरिपाठाने त्याला प्राप्त होतात. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधू संगे. आणि जे प्रपंची असतात ते प्रपंची देखील निघून जातात. प्रपंच करणाऱ्या माणसाला परमार्थ करता येत नाही, परमार्थ त्याला अतिशय कठीण जातो, हा सगळा समज नाहीसा त्या ठिकाणी होतो. प्रपंच करत असतानाच तो निघून जातो. याच्यामध्ये जसं नामस्मरण नाम जप हे आत्मबुद्धीची भावना करून साधन सांगितले ज्ञानेश्वर महाराजांनी, तसं आतापर्यंत या प्रक्रियेत न आलेला एक शब्द आला तो म्हणजे साधू संगे. संतांच्या संगतीमध्ये साधूंच्या संगतीमध्ये आणि नामस्मरण करताना साधूंची संगती ही विशेष गोष्ट समजली पाहिजे, कारण साधूंची प्रत्येक गोष्टीच्या बाबत वर्तन करण्याची रीत वेगळी असते, त्यांची दृष्टी वेगळी असते. प्रत्येक बाबतीत त्यांचं म्हणणं वेगळं असतं. देहबुद्धी असलेल्या व्यक्तीपेक्षा त्यांचा विचार प्रत्येक बाबतीत वेगळा असतो. जर संगती ज्याच्या संगतीला आपण असू त्याच्या विचाराचा सहज प्रभाव आपल्यावर पडतो, त्याच्या बुद्धीचा सहज प्रभाव आपल्यावर पडतो, त्याच्या चालण्या बोलण्याचा सहज प्रभाव आपल्यावर पडतो, त्याच्या इच्छांचा देखील प्रभाव आपल्यावर पडतो. कामनाच असतील तर कशा प्रकारच्या कामना तो करतो आहे त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. देहापाशी गेला देही तो कैसेनी होईल विदेही असं समर्थ म्हणतात. ज्याची स्वतःची देह भावना फार पक्की आहे त्याच्यापाशी जर दुसरा गेला तर विदेहस्थिती कशी प्राप्त होईल. म्हणून ज्ञात्या वाचूनी नाही ज्ञान मार्ग, म्हणून ज्ञात्याशिवाय ज्ञान मार्ग समजणं ही दुष्कर गोष्ट आहे, शक्यच नाही, नाही असंच म्हणतात. म्हणून साधूच्या संगतीने ते होतं. साधूच्या संगतीमध्ये प्रेरणा असते, साधूच्या संगतीमध्ये पवित्रता असते, साधूच्या संगतीमध्ये विवेक असतो, साधूच्या संगतीमध्ये विषयांकडे पाहण्याची एक विलक्षण वेगळी दृष्टी असते. साधू बोधाने वर्तन करत असतात, साधूंच्या ठिकाणी प्रेम असतं, पण त्या प्रेमामध्ये आसक्ती नसते. साधूंच्या संगतीमध्ये हरिभाव असतो, भक्ती असते, ध्यान असतं, पूजा असते, नाम असतं. म्हणून साधू संगतीचा एक विशेष उल्लेख या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला आहे. तेही साधन म्हणूनच स्वीकारलं पाहिजे. ज्ञानदेवी नाम राम कृष्ण ठसा येणे दश दिशा आत्माराम, अशा प्रकारे आपल्या आत आत्मभावना पक्की प्रबळ आणि याचा मूळ स्रोत हरिबुद्धीनी नाम घेणं हा राहतो. ते तर त्याच्या जीवनामध्ये कायम असतं, ध्यान अथवा नाम अथवा ज्या गोष्टींनी हरिबुद्धी टिकून राहील अशी एकांतात होणारी नियमित साधना त्याच्या जीवनामध्ये नेहमी असते, रोज असते. आणि त्या साधनेमुळे निर्माण होणारी सर्वत्र परमात्मा पाहण्याची आपोआप बुद्धी आणि आपल्यालाही परमात्मस्वरूप असं समजण्याची असं जाणण्याची बुद्धी ही त्याच्यातूनच निर्माण होणारा जो बाय प्रॉडक्ट आहे, सहज गोष्ट आहे, ती त्याच्या जीवनामध्ये अवतरते. अशा प्रकारे नाम रामकृष्ण ठसा त्याच्या जीवनामध्ये उमटतो आणि येणे म्हणजे अशा प्रकारे नाम घेतल्यामुळं दशदिशा आत्माराम, तो दशदिशांमध्ये आत्माराम पाहायला शिकतो. दशदिशा आत्मारामानीच भरून गेलेले आहेत अशी भावना त्याच्या ठिकाणी निर्माण होते. अशा अंतिम बोधावर तो जाऊन पोचतो. अद्वैत भावानी नाम घेण्याचा उपदेश करणारा असा हा अभंग आहे. त्याचा शेवट ज्ञानेश्वर महाराजांनी दशदिशा आत्माराम असा केलेला आहे. त्याची सुरुवात बुद्धी आणि भाव या दोन गोष्टींसहित नाम घ्यावं अशी केलेली आहे. याचा परिणाम म्हणून उन्मनी अवस्थेचा लाभ होईल असं सांगितलेलं आहे. सर्वत्र हरी पाहण्याची सिद्धी आणि सोहम सिद्धी त्याला प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे. सिद्धी, बुद्धी, धर्म हे सर्व या प्रकारच्या साधनेमध्ये त्याला प्राप्त होतात असं सांगितलेलं आहे. हे सर्व नामस्मरणाने जसं होतं तसं साधूंच्या संगतीत नामस्मरण केल्यामुळे होतं असं सांगितलेलं आहे. त्यामुळे प्रपंची देखील निवून जातो असं म्हटलेलं आहे. याचा एक ठसा ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की माझ्या अंतःकरणावर उमटलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांना जी सद्गुरूंची संगत मिळाली, ज्ञानेश्वर महाराजांचं खूप उंच जीवन जाण्यामध्ये त्याचाही फार मोठा हात आहे. कारण त्यांचे सद्गुरू त्यांच्या घरात राहत होते, त्यांचे वडील बंधू त्यांचे सद्गुरू होते. जी काही न्यून असेल तर ते सद्गुरूंकडे पाहून पूर्ण करण्याची रोज सोय त्यांना उपलब्ध होती. साधू संगती त्यांना सतत होती. होतच बहुती जन्मी मागिली विक्षेपांची पाणीवळे झाडिली, फार पुण्यपुरुष होते. म्हणून उपजत खेव बुडाली लग्न घटिका पुण्य पोशिली असाधारणे, कित्येक जन्म मागची आम्ही पुण्य पोसत आलेले आहोत असं ते म्हणत होते. तरी देखील हा साधू संग त्यांना अप्रतिम झाला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की त्याचा एक ठसा उमटला. ठसा उमटणं हा शब्द गुळगुळीत झालेला आहे, मात्र ठशाला कोर असते. ठसा उमटणं याचा अर्थ एक शिक्का केलेला असतो जसा, आणि तो उमटल्यानंतर ती अक्षरं जशी उमटावीत तसा ठसा उमटतो नेहमी. हा रामकृष्ण ठसा, नाम रामकृष्ण ठसा, नाम घेत असताना अशा प्रकारचा ठसा उमटल्यामुळं येणे, त्यामुळं दशदिशा आत्माराम, दशदिशा आत्मारामानी भरून गेलेले आहेत अशी ज्ञानदेवांची भावना, स्वतःचा अनुभव ते सांगतात. खूपच महत्वाचा, याच्यातला प्रत्येक अभंग महत्वाचा आहे. पण अद्वैत भावानी नाम घ्यायला सांगणारा असा हा अभंग आपल्याला संपूर्ण जमेल असं नाही, पण आपण एक 5-10 मिनिटं नाम घेऊ आणि मग हे सगळं होण्यासाठी खूप वर्ष लागतात. त्यामुळं आत्ता एका बैठकीत, पण जर तुम्ही हरिबुद्धीनी घेतलं तर या बैठकीत देखील आत्ताच्या बैठकीपुरतं होतं. येणे दशदिशा आत्माराम असा आणि न ढळणारा बोध मात्र खूप काळाने पक्का टिकून राहतो, पण एका बैठकीत देखील बोध होऊ शकतोच, बोध होत नाही असं नाही. आपण हरी नाम अशा खुबीनी घ्यायचं आहे की हरी नाम घेत असताना द्वैत नाहीस होत आहे ही भावना आपली पक्की पाहिजे. आपण परमात्म तत्वाशी एकरूपता साधतो आहोत अशी पारंगतता आपल्याला जरूर मिळवायची आहे. त्याच्याकरता तुम्हाला सावध राहून नाम घ्यायला लागेल. आपल्या ठिकाणी असणारी बुद्धी देखील, आत्ता या क्षणाला बुद्धीला काय हवंय ते एकदा विचारून ठेवा. प्रपंच हवाय का, नकोय हे निश्चित करा. परमात्माच हवाय असं निश्चित करा, तर हरिबुद्धी होऊ शकते, नाहीतर हरिबुद्धी होऊ शकत नाही. बसलेल्या समुदायात कोणाला कोणती तर कोणाला कोणती इच्छा असू शकेल. कोणाला मुलीचं लग्न व्हायला पाहिजे अशी तातडी असेल, कोणाला मुलाचं लग्न व्हायला पाहिजे अशी तातडी असेल, कोणाला मुलाची नोकरी ही तातडी असेल, कोणाला घर ही तातडी असेल, कोणाला स्वतःचं लग्न ही तातडी असेल, कोणाला मूल होणं ही तातडी असेल, या सगळ्या गोष्टी जर बुद्धीत असतील तर हरिबुद्धी होणार नाही. जेव्हा तुम्ही नाम घेता तेव्हा हरिबुद्धी व्हायला पाहिजे, प्रपंचातली बुद्धी कामाला नको. कोणाला ऑफिसमध्ये त्रास असेल, कोणाला प्रमोशन हवं असेल, तर अशा गोष्टी बुद्धीत आणि साधना असं नको. त्यामुळं ठरवून टाका की आपल्याला बुद्धीनी देखील आत्ता हरीच हवा आहे, तरच ती बुद्धी हरीच्या ठिकाणी रमू शकेल. असं जर झालं तर बुद्धी शुद्ध होईल आणि बुद्धीपुरस्सर भाव निर्माण करता येतो. तुमची बुद्धी सांगेल की नाम घेणारा परमात्मा आहे आणि कसा तुम्ही विश्वास ठेवाल त्यालाच भाव असं म्हणा. किंवा तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या विश्लेषणाची सवय नसेल तर भाव ठेवणं सोपं आहे. विश्वास ठेवा आणि त्याच ठिकाणी बुद्धी एकत्र करा की भाव आणि बुद्धी एकत्र झालेच समजा. अशा प्रकारे आपल्याला बुद्धी हरिरूप करून नाम घ्यायचं आहे. ओम राम कृष्ण हरी. ओम हरी। ओम राम कृष्ण हरी। ओम राम कृष्ण हरी। हे नाम घेत असताना आपण नामाबरोबर बुद्धीचा तर्क असा करतो आहोत की आपण परमात्म्याशी एकरूपता साधली आहे, जीवानी परमात्म्याशी एकरूपता साधली आहे। ओम राम कृष्ण हरी। ओम राम कृष्ण हरी। बुद्धीनी आपण असं ठरवलं की परमात्म्याशी एकरूपता साधली आहे, त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे भाव। त्यामुळं ही गोष्ट आता निश्चित झाली की बुद्धी ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या ठिकाणी आपला विश्वास देखील आहे। आपण परमात्म स्वरूपाशी एकरूप आहोत या भावनेनी नाम घेतो आहोत। ओम राम कृष्ण हरी। ओम राम कृष्ण हरी। आपण परमात्म स्वरूप आहोत असा भाव निर्माण आपल्या ठिकाणी होतो आहे आणि आपण नाम घेतो आहोत। आता हा भाव आपण थोड्या वेळ नाम न घेताही स्थिर ठेवणार आहोत आणि मग पुढचं नाम घेणार आहोत। ओम राम कृष्ण हरी। हा भाव आपल्या हृदयाच्या ठिकाणी स्थिर होतो आहे असं पहा. राम कृष्ण हरी. आता हा भाव मस्तकाच्या पोकळीमध्ये चिदाकाशामध्ये आपण स्थिर करू. आता या ठिकाणी मी हरी बुद्धी ठेवतो आहे चिदाकाशात आणि मी हरी भाव ठेवतो आहे चिदाकाशात असा मीपणाचा भाव देखील विसरून आपल्याला केवळ परमात्म भाव ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओम राम कृष्ण हरी. मीपणे वीण साधन तेची अनुभवाची खूण अनुर्वाच्य समाधान या कारणे बोलीजे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. सगळे संत एकच सांगतात. अशा प्रकारच्या अभ्यासातून जो क्षणक्षण बोध होतो त्याला उन्मनी असं म्हणतात. आपण बोधाशी तदाकार होतो आणि जगत विसरून जातो ही ती स्थिती असते. आपल्यापैकी कदाचित काही साधकांना हे खूप चांगलं जमलं असेल. काही साधकांना आपल्याला जमणार आहे असा आत्मविश्वास निश्चित आला असेल. या साधना अशा करता मी करून घेतो आहे की याच्यापैकी तुम्हाला कोणती हवी ती साधना तुम्ही जरी मधून अधून करत गेलात तरी आपल्याला जे अंतिम ध्येय समोर आहे ते अतिशय सुलभ होऊन जाईल. हरी हरी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।